स्तोत्र संहिता अध्याय 29 दाविदाचे स्तोत्र। अहो दिव्य दूत हो, परमेश्वराला श्रेय द्या। परमेश्वराला गौरव व सामर्थ्य यांचे श्रेय द्या। परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या। पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा। परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे। प्रतापशाली देव गर्जना करीत आहे। परमेश्वर जलाशयांवर आहे। परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे। परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे। परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडितो। परमेश्वर लबानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करीतो। तो त्यास वासराप्रमाणे उसळावयास लावितो। लबानोन व सिरियोन यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळावयास लावितो। परमेश्वराचा ध्वनी अग्निज्वाला भेदितो। परमेश्वराचा ध्वनी वने कंपायमान करीतो। परमेश्वर कादेशचे वन कंपित करीतो। परमेश्वराचा ध्वनी हरिणीस गर्भगाळावयास लावितो आणि वनवृक्ष पर्णहीन करीतो। त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो। परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो। परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे। परमेश्वर आपल्या लोकास सामर्थ्य देईल। परमेश्वर आपल्या लोकास शांतीचे वरदान देईल।